कोलेस्टरॉल. कोलेस्टरॉल हा प्राण्यांच्या पेशीमध्ये आढळणारा एक रासायनिक घटक आहे. तो पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये जास्त प्रमाणात, मात्र वनस्पतीत अभावानेच आढळतो. जैविकदृष्ट्या महत्वाच्या मेदी अल्कोहोलांच्या म्हणजे स्टेरॉल गटातील हा पदार्थ असून, याचे वर्गीकरण सामान्यपणे स्टेरॉइड गटात करतात. या गटात मोडणाऱ्या सर्व संयुगांप्रमाणे कोलेस्ट्रॉल रेणूतही कार्बनची 3 षटकोनी वलये आणि 1 पंचकोनी वलय असते. याचे रासायनिक सूत्र C27H45OH असे आहे. उच्च प्राण्यांच्या पेशीमध्ये पेशीद्रव्य पटलाचा संरचनात्मक घटक म्हणून कोलेस्ट्रॉल आढळते. कोलेस्ट्रॉल आणि लिपिड यांच्यातील गुणोत्तरामुळे पटलाची स्थिरता, पारता आणि प्रथिनांची चलता यांवर परिणाम होतो. चेतापेशींच्या पटलातील हे गुणोत्तर उच्च असते, त्यामुळे त्यांची स्थिरता अधिक आणि पारता कमी असते. पेशीद्रव्यातील अंगकांच्या पटलातील हे गुणोत्तर कमी असते, त्यामुळे त्यांची पारता आणि तरलता अधिक असते. त्यामुळे पेशींमधील विविध पदार्थांचे संश्लेषण, त्याची विल्हेवाट आणि ATP म्हणजेच ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट निर्मिती अशी अंगकांद्वारे होणारी कार्ये सहज घडून येतात. कोलेस्ट्रॉल हे अधिवृक्क, वृषण आणि अंडाशयात साठवले जाते. त्याचे लैंगिक संप्रेरकात रूपांतर होते. यकृतात तयार होणारी पित्तांबलेही कोलेस्ट्रॉलपासून बनतात. रक्तात कोलेस्ट्रॉल 2 कारणामुळे आलेले असते. 1 आपल्या आहारातून शरीरात आणि 2 इतर पदार्थांपासून आपल्या शरीरात यकृताद्वारे ते तयार होते. सामान्यपणे दोन्ही स्त्रोतांपासून मिळणाऱ्या एकूण कोलेस्ट्रॉलचे प्रमाण स्थिर असते. आहारातील प्रमाणानुसार यकृतात कोलेस्ट्रॉलची निर्मिती कमी अधिक होते. शरीरातील कोलेस्ट्रॉल निर्मितीची प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. या निर्मिती घटकांमध्ये जनुके, व्यायाम, भावनिक ताण तसेच आहारातील तंतुमय पदार्थांचे स्वरूप आणि प्रमाण इत्यादींचा समावेश होतो. यकृतात कोलेस्ट्रॉलची निर्मिती संपृक्त मेदी पदार्थांपासून होते. कोलेस्ट्रॉल पाण्यात विरघळत नाही, तर ते मेदात विरघळते. स्वाभाविकच ते शरीरात साठत जाते. आपल्या शरीरात रक्तापासून पेशींपर्यंत कोलेस्ट्रॉल वाहून नेण्यासाठी त्याचे मेद प्रथिन म्हणजेच लायपोप्रोटीन यामध्ये रूपांतर होते. प्रथिने, कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड म्हणजेच प्राणीजन्य मेदाचा आणि वनस्पतीजन्य तेलाचा एक महत्वाचा घटक. ही मेदामलांची ग्लिसराइडे असतात. यांच्या वेगवेगळ्या प्रमाणांनुसार वेगवेगळी मेद प्रथिने बनतात. त्यांच्या घनतेनुसार पुढीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते. 1 कमी घनतेची मेद प्रथिने म्हणजेच लो डेन्सिटी लायपोप्रोटीन LDL. 2 उच्च घनतेची मेद प्रथिने म्हणजेच हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन HDL. अति कमी घनतेची मेद प्रथिने म्हणजेच व्हेरी लो डेन्सिटी लायपोप्रोटीन VLDL. कोलेस्ट्रॉलचा प्रभाव ते ज्या मेद प्रथिनामध्ये समाविष्ट आहे त्याच्या घनतेवर अवलंबून असतो. HDL मध्ये 50% प्रथिने, 17% ट्रायग्लिसराइडे आणि 13% कोलेस्ट्रॉल असते. HDL हे धमन्यांच्या म्हणजेच रोहिण्यांच्या भित्तिकेवर जमा झालेले कोलेस्ट्रॉल यकृतात वाहून नेते व तेथे त्याची विल्हेवाट लागते. यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होत असल्यामुळे याला चांगले कोलेस्ट्रॉल म्हणतात. याउलट LDL आणि VLDL यामुळे धमन्यात कोलेस्ट्रॉल साठत जाते. आतील बाजूस कोलेस्ट्रॉल जमा झाल्याने धमन्या अरुंद होतात. कधीकधी या थराचा तुकडा रक्तवाहिनीत गुठळीसारखा अडकतो. मेंदूच्या रक्तवाहिनीत असे झाल्यास पक्षाघात होतो, तर हृदयाच्या रक्तवाहिनीत असे झाल्यास हृदयविकाराचा झटका येतो. म्हणून याला व्हाईट कोलेस्ट्रॉल म्हणतात. हृदरोहिणी विकारासाठी संपूर्ण कोलेस्ट्रॉल हा दर्शक मानला जातो. रक्तातील मेदाचा आलेख म्हणजेच लिपिड प्रोफाईल पुढीलप्रमाणे असतो. संपूर्ण कोलेस्ट्रॉल 200 mg/dL पेक्षा कमी, LDL 130 mg/dL पेक्षा कमी, आणि एचडीएल 40 मिलीग्रॅम पर डेसिलिटर पेक्षा जास्त, संपूर्ण कोलेस्ट्रॉल 200 मिलीग्रॅम पेक्षा जास्त असल्यास पुढील दर 50 मिलीग्रॅमला हृदयविकाराच्या झटक्याच्या संभाव्यतेचे प्रमाण दुप्पट होते. संपूर्ण कोलेस्ट्रॉल भागिले एचडीएल हे प्रमाण 4 पेक्षा जास्त असू नये असे मानतात. ट्रायग्लिसराइडे 10 ते 190 मिलीग्रॅम पर डेसिलिटर या दरम्यान असावीत. स्टेरॉल समृद्ध अन्न घटकांचा आहारात समावेश टाळून कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित करता येते. अंड्याच्या पिवळ्या बलकात सर्वाधिक कोलेस्ट्रॉल असते, तर त्यातील पांढरा बलक, मलई काढलेले दूध इत्यादींमध्ये त्याचे प्रमाण कमी असते. कोलेस्ट्रॉल फक्त प्राण्यांच्याच पेशीमध्ये आढळत असल्याने सर्व फळे, फळभाज्या आणि वनस्पतीजन्य तेले कोलेस्ट्रॉल मुक्त असतात. मांसजन्य पदार्थांच्या अतिरिक्त सेवनातून शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. प्राण्यांच्या मेदापासून 2 धोके संभवतात. हे पदार्थ यकृताद्वारे कोलेस्ट्रॉलच्या निर्मितीस कारणीभूत ठरतात. तसेच या पदार्थांमध्ये मुळातच कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक असते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीचे आवश्यक उपाय व्यायाम, आहार व औषध या क्रमाने आहेत. रोज 40 मिनिटे चालावेत. आहारात मेदी पदार्थ व संपृक्त मेद तसेच कोलेस्ट्रॉलयुक्त पदार्थ कमी करावेत. फळांच्या रसाऐवजी शक्यतो फळे खावीत असा वैद्यकीय सल्ला दिला जातो. तरीही कोलेस्ट्रॉल कमी झाले नाही तर औषधे घ्यावी लागतात. ही नोंद शशिकांत प्रधान तसेच विज्ञा लाळे यांनी केलेली आहे.